हॅलो मित्रांनो, आज मी तुम्हाला ना एक वेगळीच गोष्ट सांगणार आहे. आपल्यावर खूप संकट येतात. तुम्ही आता लहान आहात, पण कधी कोणी तुमच्या मागे लागतो, तुम्हाला कोणीतरी मारतो, मग तुम्हाला खूप भीती वाटते ना. कधी कधी अशी पण वेळ येते की आपल्याला कोणीतरी खूप धमकी देत असतं, आपल्याला धाक घालत असतं. अशा वेळेला आपण पटकन आई बाबांना सांगतो. तसंच पण म्हणतात ना, कोणी किती आपल्याला धमकी दिली, कोणी हे केलं, पण जर आपण खंबीर राहिलो तर आपल्याला कोणी काही करू शकत नाही. मी आज तुम्हाला अशीच एक वेगळी छान गोष्ट सांगणार आहे. देव तारी त्याला कोण मारी. म्हणजे जर देवाच्या मनात असलं की आपल्याला काही होऊ नये तर आपल्याला काही होत नाही, म्हणून आपण कधी घाबरू नये. एका गावात एक व्यापारी राहत होता. त्याला दोन मुली होत्या. मोठी कोमल 2 वर्षाची असतानाच तिची आई वारली होती. व्यापाराने दुसरे लग्न करून कोमलसाठी नवीन आई आणली. नंतर कोमलला बहीण झाली. तिचे नाव सोनल. दोघी खूप सुंदर होत्या, पण मोठी कोमल नावाप्रमाणे व स्वभावाने जास्त कोमल होती. व्यापाराच्या दुसऱ्या बायकोचे नाव होते मायावती. ती व्यापारासमोर कोमलशी फार प्रेमाने वागत असे, पण तिची सगळी माया आपल्या मुलीवर सोनलवर होती. सोनलचा मात्र कोमलवर खूप जीव होता. दोघी अगदी सख्या बहिणीप्रमाणे वागत. कोमलचा 10वा वाढदिवस झाला तेव्हा व्यापाऱ्याने तिच्या नावाने बरीच मोठी रक्कम बँकेत टाकली. हे बघून मायावतीला खूप राग आला. तिच्या मनात आले, कोमलवर व्यापाराचा जास्त जीव आहे, सोनलसाठी कमी संपत्ती राहील, म्हणून ती लगेच ती कोमलचा राग राग करू लागली. तिने कोमलचा कायमचा काटा काढायचा ठरवला. कोमलच्या वर्गाची ट्रीप एका अभयारण्यात जाणार होती. मायावतीने आपल्या नोकराला बरेच पैसे दिले व सांगितले, तू कोमलला त्याच जंगलात सोडून ये. सहलीला गेलेल्या मधली कोमल जंगलातच हरवली. व्यापाराने पोलिसांच्या मदतीने खूप शोध घेतला, पण कोमल मिळाली नाही. सोनल मात्र खूप दुःखी झाली. इकडे कोमलला घेऊन तो नोकर दाट जंगलात गेला व तिला त्याने तिकडेच सोडून दिले. त्या जंगलची रक्षक एक वनदेवता होती. तिने कोमलला एका झाडाखाली रडताना बघितले. ती हळूच तिच्याकडे गेली. तिच्या पाठीवरून हात फिरवून तिने तिला विचारले, बाळ तू कोण, या भयानक जंगलात एकटीच कशी आलीस. तेव्हा कोमलने तिला आपली सगळी कहाणी सांगितली. त्या नोकराने तिला जंगलात सोडताना सांगितले होते की हे काम तो तिच्या आईच्या सांगण्यावरून करत आहे. वनदेवतेच्या लक्षात सगळा प्रकार आला. तिने कोमलला सांगितले की ती परीच्या रूपात तिच्या घरी जाऊन सोनलला सर्व हकीकत सांगेल व सोनल वडिलांच्या मदतीने परत कोमलला घरी घेऊन जाईल. पण कोमलने या योजनेला नकार दिला. ती म्हणाली, आई पुन्हा मला मारण्याचं योजेल, त्यापेक्षा तिचे मन पालटेल अशी काहीतरी जादू मला शिकव. कोमलचे म्हणणे वनदेवतेला पटले. तिने कोमलला वचन दिले की असा काहीतरी ती मार्ग काढेल की ज्यामुळे कोमलच्या आईचे मन पालटेल. वनदेवता म्हणाली की कोमलचे जंगलात एकटीने राहणे धोक्याचे आहेत. तिने कोमलच्या अंगावरून हात फिरवला. त्याबरोबर कोमलला 2 पंख फुटले. वनदेवतेने तिला सांगितले की जेव्हा तिला हे पंख नकोसे असतील तेव्हा फक्त वनदेवतेचे स्मरण करायचे की पंख नाहीसे होऊन ती पूर्वीची कोमल बनेल. पंखाच्या सहाय्याने कोमलने वनदेवतेला सांगितले की माझ्या घरी मी उडत जाते व काहीतरी मार्ग काढते. वनदेवतेने तिला आशीर्वाद दिला. कोमल रात्रीच आपल्या घरी उडत आली. गच्चीच्या पाण्याच्या टाकीमागे ती लपून बसली. रात्री सगळेजण झोपल्यावर ती हळूच उडत सोनलच्या बेडरूमच्या खिडकीत गेली. सोनलला तिने उठवले. कोमलला समोर बघून सोनल एकदम आनंदाने ओरडणारच होती, पण कोमलने तिच्या तोंडावर हात ठेवला. बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून घेऊन सोनलला तिने सर्व हकीकत सांगितली. सोनलचा आईच्या दुष्टपणावर विश्वास बसला नसता, पण तिने आजच आईला तिच्या मैत्रिणीबरोबर बोलताना ऐकले होते. सोनलची आई आनंदाने मैत्रिणीला कोमलचा काटा कसा काढला हे सांगत होती. सोनलने ठरवले, आपण आईला इतका त्रास द्यायचा की वारंवार तिला कोमलची आठवण झाली पाहिजे व कोमल नसल्याचा पश्चाताप झाला पाहिजे. तिने कोमलला आपल्या बेडरूममध्येच लपवले. दुसऱ्या दिवसापासून आपले जेवण नाश्ता ती बेडरूममध्येच करू लागली. आईशी ती अतिशय उद्धटपणे वागू लागली. सगळ्यांच्या समोर ती आईचा वाटेल तसा अपमान करू लागली. एकदा तर तिची आई खूप तापाने फणफणली होती, पण सोनलने तिला पाणी सुद्धा देऊ केले नाही. सोनलच्या आईला कोमलची खूप आठवण येऊ लागली. ज्या मुलीसाठी आपण एवढा कोमलचा काटा काढला ती पुढे आपल्याला विचारणार सुद्धा नाही असे वाटून ती सतत रडू लागली. एकदा व्यापाऱ्याने तिला विचारले की तू हल्ली सतत का रडत असते, म्हणून तर तिने त्याचे पाय धरून त्याला सगळी खरी हकीकत सांगितली. त्याची वारंवार क्षमा मागून ती म्हणाली, मला अतिशय पश्चाताप होतोय, माझ्या दुष्टपणाची शिक्षा देवानी मला दिली. तिचे हे बोलणे ऐकून सोनल तिथे धावत आली व आईला म्हणाली, खरंच तुला पश्चाताप होतोय का? कोमल जर परत आली तर तू तिच्यावर खरे प्रेम करशील? सोनलला जवळ घेत मायावती म्हणाली, कोमलला जर कोणी आणून दिले तर मी माझा जीव सुद्धा त्याच्यावरून ओवाळून टाकेल. सोनलने धावत जाऊन बेडरूम मधून कोमलला हात धरून बाहेर आणले. तिच्याकडे व तिच्या पंखांकडे बघत आश्चर्यचकित होऊन व्यापारी व मायावती आनंदाने बघतच राहिले. दोघांनी एकदम तिला छातीशी धरले. तेव्हा तिने आपल्यावर झालेल्या वनदेवतेच्या कृपेबद्दल सांगितले व तिचे स्मरण केले. त्याबरोबर पंख गायब झाले. मायावतीने कोमलची क्षमा मागितली व म्हणाली, देव तारी त्याला कोण मारी? वनदेवतेने तिला वाचवलं होतं ना, म्हणजे देवाचा तिला आधार होता. बाय बाय.